हॅलो, नमस्कार मॅडम.
हा बोला.
अमित गुजराती बोलतोय आर्यवर्त मधून.
हा बोला सर, बोला.
हा म्हटलं आपण येणार होता.
हो, उद्याच आहात का तुम्ही सर?
हो आहे की.
ओके, मग उद्या मी तुम्हाला तसा कॉल करून येऊन जाईल.
चालेल मॅडम, नो प्रॉब्लेम.
सकाळी थोडस ग्रहण असं आहे सकाळचं, तर दुपारच्या वेळेला येऊन साधारण.
ओके
चालेल सर, चालेल. ठीक आहे, ओके सर.